हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्चमे घर्मश्चमेर्कश्चमे सूर्यश्चमे प्राणश्चमे श्वमेधश्चमे पृथिवीश्चमे दितिश्चमे दितिश्चमे द्यौश्चमे शक्वरिरङ्गुलयो दिशश्चमे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्षमे सामचमे स्तोमश्चमे यजुश्चमे दीक्षाचमे तपश्चमऋतुश्चमे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्चमे वत्साश्चमे त्रविश्चमे त्र्यवीचमे दित्यवाचमे दित्यौहीचमे पञ्चाविश्चमे पञ्चावीचमे त्रिवत्सश्चमे त्रिवत्साचमे तुर्यवाचमे तुर्यौहीचमे पष्ठवाचमे पष्ठौहीचम उक्षाचमे वशाचम ऋषभश्चमे वेहश्चमे नङ्वाञ्चमे धेनुश्चम आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाने आपापल्या पर्सेस मांडीवर घेऊन पुढे सरकावं, आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदा आज आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः। परमपूजनीय स्वामीजींचा माझा विवाह ठरविण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग जसा होता तसाच अनेक साधक साधिकांचे विवाह त्यांनी ठरवले। केवळ ठरवूनच ते थांबत नसत तर त्याची पुढील जबाबदारी उचलायलाही ते तयार असत। काही साधकांच्या विवाहात आर्थिक पेच आला तर ते स्वतःची पदरमोड करून तो सोडवत असत। काही ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांवरून दोन पक्षात तणाव होतो असं कळल्यास ते स्वतःकडील सोनं देऊ करत असत। कधी कधी तर मुलगा आणि मुलगी यांच्या वडीलधाऱ्या माणसांमध्ये काही वादविवाद झाले तर तेही मोठ्या हिकमतीने मिटवत असत। क्वचित प्रसंगी त्यांनी ठरवलेल्या जोडीतील मुलगा किंवा मुलगी हेच खुद्द लग्नाला राजी नसल्याचं जाहीर करत अशा वेळेस सुद्धा खूप प्रेमानं ते त्या दोघांची समजूत काढून त्यांना अखेरीस बोलल्यावर उभं करत असत। हा सर्व खटाटोप ते का करत होते? स्वतःला बसणाऱ्या आर्थिक मानसिक शारीरिक झळा ते का मोठ्या आवडीने सोसत होते? केव्हा केव्हा असं वाटतं की केंद्राचं कार्य दृढमूल होण्यासाठी ते करत होते, तर कधी वाटतं की परमार्थाच्या प्रांगणात बिचकत बिचकत पावलं टाकणाऱ्या मुलामुलींना अधिक स्थिर करण्यासाठी ते करत असावेत। ही आणि अशी अनेक कारणं आपण शोधून काढू शकू, परंतु या सर्वांच्या बुडाशी एकच उत्कट प्रेरणा त्यांच्या हृदयात दाटून येत होती आणि ती म्हणजे अनिमित्त प्रेम, त्या प्रेमापुढे ते अक्षरशः विवश होते। प्रेमाच्या प्रवाहाला इतकी अनावर ओढ होती की त्यांच्या सकट सर्वच्या सर्व त्या प्रवाहात अक्षरशः ओढले जात असत। केवळ प्रेमाचंच अछेद्य कवच परिधान करून ते सर्व टीका निंदा अवहेलना लिलया झेलत होते। त्यांच्या नर्मविनोदी स्वभावाचं या सर्व प्रकारावर एक पांघरून घालून ते मोकळे होत असत। एका केंद्रात सर्व साधकांसमोर मला म्हणाले, काय रे तिला घेऊन फिरायला वगैरे जातोस की नाही? आता याचं उत्तर हो किंवा नाही असं काहीही दिलं तरी अडचणच होती। मी हो हो किंवा नाही नाही अशी बुचकळत पडल्यासारखी मान हलवत होतो। त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की थट्टा करण्याच्या मनस्थितीत ते आहेत। मला म्हणाले, जात जा हो फिरायला, पण मला विसरू नको म्हणजे झालं। मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघत होतो। कोणी साधिकांपैकी एकीनं विचारलं, अहो तो तुम्हाला विसरेल का कधी? ते म्हणाले, काही सांगता येत नाही, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी। काजी म्हणताना स्वतःकडे बोट दाखवलं। त्यांना कोणी विचारलं, अहो पण ही म्हण इथे कुठे लागू पडतीये? तर ते म्हणाले, ही मुलं लग्न ठरवलं की जातात फिरायला आणि हा काजी इथे एकटाच बसून राहतो। त्यांच्या या हावभावांमुळे सर्व साधकात एकच खसखस पिकली। स्वामीजी सरलाताई साधकांच्या विवाह समारंभाला आवर्जून जात असत, त्यामुळे विवाह मुहूर्त कसा काढला जाई असा काढला जाई की त्या दिवशी स्वामीजी सहज उपस्थित राहू शकतील। माझे सासरे कैलासवासी श्रीयुत हरिश्चंद्र रामचंद्र जोशी यांचाही स्वामीजींवर दृढ विश्वास होता। त्यांनी त्यानुसार शनिवार 20 जून 1987 या दिवशी सकाळी 10:35 मुहूर्त ठरवला। शनिवार पेठेतील मेहुणपुरा या भागात जोशी दामले किंवा जोशी बंधू नावाचं कार्यालय निश्चित केलं। स्वामीजींना वेळोवेळी सर्व बाबी कानावर घालत होतोच। लग्नाच्या आदल्या दिवशी ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पुण्यात येणार होत्या। स्वामीजी म्हणाले, बघ किती चांगला योग आहे, माऊली तुकोबाराय आणि सारे संत पुण्यात मुक्कामाला असतानाच तुझं लग्न लागतंय। पालख्यांच्या स्वागतासाठी जाण्याचा स्वामीजींचा परिपाठ होता। त्यानुसार सर्व साधकांसमवेत स्वामी सरलाताई सायंकाळी 5:30 फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य दरवाजापाशी जाऊन थांबत। तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं नामसंकीर्तनाच्या गजरात भावपूर्ण दर्शन होई। त्यानंतर येणाऱ्या दिंड्यांपैकी संत जगनाडे महाराजांची दिंडी आली की ते स्वामीजींना आणि जमलेल्या साधकांना पालखीत सामील करून घेत असत आणि तिथून पालख्यांच्या पाठोपाठ चालत भजनं म्हणत आम्ही सर्वजण चित्रशाळा प्रेसच्या चौकापर्यंत जात असो। स्वामीजींच्या अवतीभोवती भजनं म्हणत भान हरपून नाचण्यासारखा अजून कुठला आनंद असू शकतो? उद्या लग्न आहे आणि आज सीमांत पूजनाला संध्याकाळी जायचं आहे, अशा परिस्थितीत आपण पालख्यांसाठी जायलाच पाहिजे असं मला वाटत होतं। मी मकरंद वझेला याबद्दल विचारलं, तर आपण पालखीसाठी जायलाच पाहिजे असं त्यांनीही ठासून सांगितलं। लग्नासाठी घरी पाहुणे रावणे जमा झाले होते। मी आईला फक्त पालखीचं दर्शन घेऊन येतो असं सांगून हळूच घरातून पसार झालो। दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे 6:00 येणाऱ्या पालख्या जवळजवळ 1 तास उशिरानं आल्या। पालखीत सहभागी होऊन आम्ही सर्वजण भजनांचा जल्लोष करत हळूहळू पुढे चाललो होतो। सद्भक्त विलासचं नाचो नंदलाला आणि निलाताईंचं खेळ मांडली येला वाळवंटी घाई या भजनांनी प्रेमाची एक धुंदी चढल्यासारखे सर्वजण नाचत होते। होता होता पालख्या लकडी पूल ओलांडून कुमठेकर रस्त्याकडे जाण्यास निघाल्या. भजनं म्हणता म्हणता स्वामीजी माझ्या जवळ आले. एकदम काहीतरी आठवल्याप्रमाणे माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अरे उद्या तुझं लग्न आहे ना. मी जागेवर उभा राहिलो. त्यांना म्हणालो, हो. अरे मग इथे किती वेळ थांबणार, जा लवकर, घरी तुझी वाट बघत असतील. आज पालख्यांनी नेमका उशीर केला. मग म्हणाले, आता इथे मुळीच थांबू नकोस, लगेच पळ घरी जा. त्यांच्या स्वरातील तातडी माझ्या लक्षात आली. मी त्यांना नमस्कार केला आणि अलका टॉकीजपासून पालखी सोडून घराकडे धूम पळत सुटलो. त्यांच्या स्वरात इतकी तातडी का होती याचा उलगडा घरी पोचल्यावर लगेच झाला. घरात सर्वजण अत्यंत गंभीर झाले होते. आपलं उद्या लग्न आहे आणि आपण तासन तास पालखीला जातो हे किती बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, वगैरे वगैरे जोरदार भडीमार माझ्यावर झाला. मला जाण्याची परवानगी दिल्याबद्दल माझ्या आईजी सुद्धा काकांनी चांगलीच कान उघाडणी केली. खाली मान घालून मुकाट्यानं मी सर्वांबरोबर कार्यालयात गेलो. पुढील सर्व विधी सुरळीत पार पडले. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या मुहूर्ताआधी 10 मिनिटं स्वामीजी सरलाताई उपस्थित झाले. त्यांना पाहून माझा जीव भांड्यात पडला. ते आले, आता आपल्याला काही चिंता नाही अशी स्वाभाविक भावना मनामध्ये येत होती. मुहूर्तानंतर कार्यालयात एका छोट्या हॉलमध्ये आम्ही दोघांनी स्वामी सरलाताईंची पाद्यपूजा केली. त्यानंतर बोलताना स्वामी म्हणाले, या मुलांनी प्रपंचात उत्तम प्रकारे राहून परमार्थ केला पाहिजे. प्रपंच म्हणजे नुसतं हातात हात घालून बागेत फिरणं मुळीच नाही. आपली सर्व कर्तव्य कर्म व्यवस्थित यथान्याय करणं आणि आपली साधना श्रवण मनन ही नेटानं चालू ठेवणं, असं साधलं तर याच जन्मात आत्मदर्शनाचं ध्येय गाठणं शक्य होईल. ही मुलं ते करतील असा मला विश्वास वाटतो. माझे पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. स्वामीजींच्या उपस्थितीनी सर्वत्र चैतन्य पसरलं होतं. नवविवाहित दाम्पत्यापेक्षा स्वामीजी आणि पूजनीय सरला मातोश्री हीच जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. त्यांचं सात्विक सोज्वळ व्यक्तिमत्व आणि अत्यंत रुजू वर्तन यामुळे दोन्ही बाजूकडून आलेले पाहुणे अत्यंत प्रभावित झाले. स्वामीजींनी अंगीकार केला तर नाना अडचणी आणि संकट यांनी भरलेला संसार सुद्धा सुसह्य होतो. तो संसारच परमार्थमय आणि अखेरीस मोक्षमय होऊ शकतो. ही प्रचिती घेण्याच्या एका नव्या प्रयोगाची सुरुवात करून स्वामीजींनी दिली. त्यांच्याच कृपेनी तो प्रयोग यशस्वी होवो ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
हरी हरी. परमपूजनीय स्वामीजी आपल्या चरणी साष्टांग दंडवत. आत्मतत्व पंचभूतांच्या पलीकडे आहे. सर्वात सूक्ष्म आकाश आहे. आकाशाचा विषय शब्द आहे. प्रश्न: ध्यानाला बसल्यावर चिदाकाश न्याहाळताना निशब्दता निर्माण होते, परंतु त्याचवेळी श्वास कोंडले जातात. ते सुटताना ती स्थिती काही काळ तशीच राहते, पण नंतर शब्द सुरू होऊन परत विचार सुरू होतात. पुन्हा हीच सायकल सुरू होते. शब्द सुरू होताना सावधपणा सुटतो असे वाटते आणि जमवलेली स्थिती ढासळते. श्वास कोंडणे कमी होऊन निशब्द स्थिती प्राप्त होण्याकरिता गुरुकृपेचे सहाय्य हवे असे वाटते, तरच त्या सूक्ष्म आकाशापलीकडचे तत्व ठाई पडेल. हे बरोबर आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. असा प्रश्न आहे. आत्मतत्व हे पंचभूतांच्या पलीकडे आहे, अक्षर असं ब्रह्म ते परम म्हणूनच सांगितलेलं आहे। परम म्हणजे सर्वात पलीकडचं किंवा सर्वात श्रेष्ठ, या आत्मतत्वामधूनच मूळ माया निर्माण होते। म्हणजे त्याच आत्मतत्वाला जेव्हा आपण आहोत, मी आहे असा संकल्प निर्माण होतो, आत्मतत्व हे अविनाशी सूक्ष्म म्हणजे इंद्रियांच्या पलीकडचं जाणीव स्वरूप असं आहे। ते जाणीव स्वरूप असल्यामुळे आपण आहोत हा त्याला बोध असतो, पण शब्दविरहित अस्तित्व असं त्याचं स्वरूप असतं। त्या ठिकाणी आपण आहोत असा विशेष भाव जाणीवेमुळेच निर्माण होतो, ते जाणीव स्वरूप असल्यामुळे निर्माण होतो। आणि आत्मतत्वाच्या पेक्षा वेगळं आत्मतत्वापासूनच मूळ माया, ज्याला भगवद्गीतेमध्ये स्वभावो अध्यात्म उच्चते असं म्हटलेलं आहे, ती मूळ माया निर्माण होते। आपल्याला माहित आहे ती माया वेगळी, आपल्याला माहित आहे ती माया म्हणजे पैसा, हो की नाही? खूप माया जमा केली आहे म्हणजे धन जमा केले। या आत्मतत्वाच्या देखील जवळ आपण आहोत असा संकल्प म्हणजे हे जणू वेगळेपणाने काही जवळ राखलेलं सन्निध राखलेलं धनच असावं, आत्मतत्वापेक्षा विपरीत आणि त्या मूळ मायेतून सत्व रज आणि तम या त्रिगुणांची उत्पत्ती होते, तरी देखील ते अव्यक्त तत्वात अव्यक्तच असतात। आपण जसं सत्व रज तम असं समजतो तसं त्याचं स्वरूप नसतं, ते प्रगटही झालेले नसतात पण बीज रूपाने असतात। आणि या त्रिगुणापासून पंचमहाभूत बनतात, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश। ज्या क्रमांनी सांगितलं जातं ती आपली बाजू आहे, ते बनतं उलट्या बाजूनी। आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी असं बनतं आणि हळूहळू स्थूल विश्व निर्माण होतं, लौकिक जगत निर्माण होतं। असं असल्यामुळं या पंचभूतांमध्ये सर्वात सूक्ष्म आकाशच आहे। या आकाशामध्येच खरं म्हणजे सगळं जगत सामावलेलं आहे। मला परवा असं कळलं की एक कोटी प्रकाश वर्ष पलीकडे असणारी आकाशगंगा शास्त्रज्ञांना सापडली, म्हणजे आता त्यांना जो प्रकाश दिसला तो एक कोटी प्रकाश वर्षापूर्वी तिथून निघालेला प्रकाश आता त्यांना दिसला, ती आता कुठे आहे कोण जाणे। ती फिरते आहे आणि ती एक्सपांड होते आहे असं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं। आता ते कायम तिच्यावर लक्ष ठेवतील, पण त्यांचं हे जे लक्ष ठेवणं आहे ते तिचं जे अस्तित्व आहे ते एक कोटी प्रकाश वर्षाच्या पलीकडची तिची स्थिती आता समजत जाईल, कारण प्रकाश पोचायला इतकी वर्ष लागली। आणि हे सगळं अंतराळामध्ये आहे, आकाशामध्ये आहे। आणि तुम्हाला कल्पना आहे पण तितकी नाही, ते म्हणजे आपण ही अंतराळात किंवा आकाशातच आहोत, आकाशाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत, जिथं आकाश भूमीला येऊन मिळतं तिथं आपण आहोत। पण आपल्या अवतीभोवती सगळीकडे आकाश आहे, आतही आकाश आहे। आणि या पृथ्वी मधलं जर आकाश तत्व काढून घेतलं तर एका काड्यापेटीत बसेल एवढं मॅटर शिल्लक राहील असं शास्त्रज्ञ म्हणतात। इतकं आकाश सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे, पदार्थाच्या आत देखील, आतही आणि बाहेरही। ही झाली शास्त्रीय माहिती। साधक साधना करत असताना त्याला आकाश हा शेवटचा टप्पा लागतो। पृथ्वी आप या गोष्टी म्हणजे तो विषयांमध्येच रमलेला असतो। देहाच्या किंवा इंद्रियांच्या पातळीवरच विचार चालू असणं म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये असणं राहतं। कामाच्या उपभोगाची, विषयाच्या उपभोगाची अशी वृत्ती म्हणजे तुम्ही पृथ्वी तत्वामध्ये आहात असाच त्याचा अर्थ राहतो। पृथ्वी आणि आप याच्या पलीकडे तेज वायू तुमच्या ठिकाणी जरा उदात्त विचार सुरू झाले, ज्याच्यामध्ये काही तेज आहे, ओज आहे, वीर्य आहे, पराक्रम आहे, दिव्यतेची ओढ आहे, आणि त्याच्याही पलीकडे वायू तत्वाचा हात धरून तुम्ही आकाशात प्रवेश करता ध्यानाच्या वेळेला। विचार हे वायू स्वरूप असतात, ते वायूबरोबर निर्माण होतात, वायूबरोबर नाहीसे होतात। शास्त्रज्ञ असं म्हणतात की तुम्ही जो विचार करता, जे तुमच्या मेंदूत जे विचार स्फुरतात, त्याची कंपनं तुमच्या ठिकाणी निर्माण होतात, म्हणून तर तुमची इंद्रिय उत्तेजित होतात, बरोबर आहे। पण तुमच्या शरीरालाही सोडून ती कंपनं बाहेर पडतात। तुम्ही जर आळंदीला गेलात, तुम्ही जर पंढरपूरला गेलात, तुम्ही जर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलात, तर तुमच्या ठिकाणी कंपनं निर्माण होतात, ती सात्विक दैवी अशी कंपनं निर्माण होतात आणि ती तुमच्या शरीराला सोडून बाहेर जातात, नेहमीच जात असतात। विषयाची जशी जातात तशी ही देखील जातात, बाहेर जातात आणि बाहेरच्या आसमंतात व्यापून राहतात। तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमच्या श्वसनामार्फत ती कंपनं देखील आत येतात, ती तुमच्यावर आघात करतात, त्यामुळे तुम्हाला तिथं भरून येतं, सत्वगुण दाटून येतो। कारण अनेकांनी सोडलेले सात्विक आणि भक्तीचे विचार तुम्ही ग्रहण करत असता, तुम्ही थिएटरमध्ये गेलात, तिथं जे वातावरण आहे त्याचीही कंपनं तिथं असतात, त्या ठिकाणी तुम्ही थोडे राजस बनता। तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तिथंही कंपनं असतात आणि तुम्ही त्याला अनुरूप बनता। तुम्ही खिशाकडे लक्ष देण्याचं विसरून जाता किंवा खाण्याचा तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खावेत अशी इच्छा निर्माण होते, कारण ते सगळं तिथं उपस्थित असतं। हे तुम्ही घेता ते वायूमधून, वायूस्वरूप बाहेर पडलेली तुम्ही आत ग्रहण करता आणि ती तुम्हाला ठोकर मारतात, ती तुम्हाला उत्तेजित करतात। आणि जोपर्यंत हा वायू चालू आहे, म्हणजे श्वसन चालू आहे, तोपर्यंत तुमचे विचार थांबण्याची कोणतीही लक्षणं नसतात. कारण बाहेरून सततच तुम्ही कोणते ना कोणते तरी विचार ग्रहण करत असता, शिवाय तुमच्या इंद्रियांच्या स्मृतीमुळे आत देखील चेतना निर्माण होते आणि विचार उठतात. मुख्यतः हे वायूचं काम आहे, म्हणून श्वासाचा आणि मनाचा निकटचा संबंध ध्यानाच्या अभ्यासाच्या वेळेला सांगितला जातो. साधारणपणे एका मिनिटामध्ये 15 ते 16 श्वास व्यक्ती घेते सामान्य श्वसनामध्ये, तर एका मिनिटामध्ये विचार उठण्याची संख्याही तेवढीच आहे. 15 ते 16 विचार उठतात. श्वास आणि विचार हे अगदीच एकमेकांशी संलग्न आहेत. आणि जेव्हा ध्यानामध्ये तुम्ही निस्तरंग होता, याचाच अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये तुमचे श्वास थांबतात. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय ते? काही क्षण तुमचे श्वास थांबू लागतात, विचार थांबतात, याचा अर्थ ते दोन्ही एकच आहे. तुम्ही मनाकडे साक्षीत्वानी पाहता, याचाही अर्थ असा आहे तुमचं श्वसन तर चालू आहे. अशा वेळेला मनाकडे साक्षीत्वानी पाहण्यासाठी म्हणून ज्याला एखादा नेम धरायचा आहे आणि एखादं टार्गेट आहे, तो जसं श्वास रोधून धरतो तेव्हा त्याला विचारही नको असतो, तसं तुम्ही जेव्हा विचार नकोत वृत्ती नकोत या भावनेनी वृत्तींकडे पाहता तेव्हा श्वास रोधून धरता. तुम्ही आठवून पहा, किंचित श्वास रोधता आणि विचार थांबतो. जे पंचप्राण आहेत त्याच्यातलं व्यान या प्राणाचा त्याच्याशी संबंध येतो. तुम्ही किंचित रोखत राहता श्वास आणि मन थांबण्याचा तुम्हाला प्रत्यय येतो. आणि मन थांबलं, विचाररहित झालं, तुम्हाला असं सांगितलं जातं की एक क्षण, दोन क्षण, चार क्षण, दहा क्षण, मग 5 सेकंद, 10 सेकंद, अशा प्रकारे विचाररहित अवस्था येते, तर तेवढ्याच वेळ श्वासरहित अवस्था असते. श्वास कोंडणं हे स्वाभाविक आहे. श्वासरहित स्थिती ही स्वाभाविक आहे. जर विचार थांबले तर श्वास थांबतो. चिदाकाशामध्ये शब्द निहाळताना, शब्द निहाळायचा आहे अशी जर जाणीव झाली तर श्वास रोधायला लागतो आणि मग शब्द थांबतो. हे दोन्ही सायमल्टेनियसली घडतं, एकाच वेळेला घडतं. याचा अर्थ बाहेरून येणारे तरंग तुम्ही थांबवता, तुमच्यामध्ये जे आत प्रवेश करतात श्वसनामार्फत ते तरंग तुम्ही थांबवता, त्या तरंगातून निर्माण होणारे विचार तुम्हाला आघात करणारे अथवा तुमच्या एकाग्रतेने, एकाग्रता हा शब्द ध्यानाच्या ठिकाणी चुकीचा आहे, पण वृत्ती उठू नये या विचाराच्या योगानी तुमची इंद्रिय देखील त्याला जेव्हा सहकार्य करू लागतात, ज्याला प्रत्याहार असं म्हणतात, की ते आत्मसुख भोगावं याकरता इंद्रिय देखील सहाय्यभूत होणं, हे जेव्हा घडायला सुरुवात होते तेव्हा इंद्रिय देखील आपणहून कुठला विचार उठायला तुम्हाला प्रेरित करत नाहीत. अशा ठिकाणी श्वास रोधल्यामुळे बाहेरून येणारे ग्रहण होणारे विचार थांबतात आणि तुमच्या आतून निर्माण होणारे जे विचार असतात तेही या प्रत्याहाराच्या भूमिकेमुळे थांबतात. अशा वेळेला तुम्हाला निस्तरंगता साधते, तुम्ही निशब्दता अनुभवता, अनुभवणारे तुम्ही असता आणि समोर विचार नाही असं होतं. अशा वेळेला श्वास कोंडलेला असतो. त्याने असं म्हणले, ध्यानाला बसल्यावर चिदाकाश निहाळताना निशब्दता निर्माण होते, परंतु त्याचवेळी श्वास कोंडले जातात, परंतु नाही, हे त्याच्याबरोबरच आहे. त्याच्याबरोबर श्वास कोंडले जाणारच म्हणजे परंतु मुळे हा घोटाळा आहे असा असा त्याचा अर्थ नाही. तुम्हाला जर असं हवं असेल की निशब्दता आहे पण श्वास तर कोंडले जाऊ नयेत, हे ध्यान नव्हे. ध्यानात हे शक्य नाही. आता ही एक बाजू झाली. याची दुसरी बाजू मात्र शरीराचा मेंटेनन्स शरीराला करायला लागतो. ज्या शरीरात पेशी काम करत असतात त्या अव्याहत काम करत असल्यामुळं त्यांना प्राणवायूची आवश्यकता असते आणि त्यांनी केलेल्या कामातून कार्बन आणि जी टाकाऊ द्रव्ये आहेत ती त्यांना बाहेर टाकायची असतात. पण तुम्ही मात्र ध्यानाला बसलेले असल्यामुळं उच्छ्वास नाहीये, श्वास सोडून देणं नाहीये, त्यामुळं बराच असा कचरा जो बाहेर टाकायचा आहे तो टाकला जात नाहीये अशी परिस्थिती आहे शारीरिकदृष्ट्या. आणि शरीर ही स्थिती फार काळ सहन करू शकत नाही. असं असल्यामुळं आतल्या एका शरीराचा जो इंटेलिजन्स आहे त्याप्रमाणे ही सगळी अडचण श्वास रोधून धरल्यामुळं झालीय याची जाणीव शरीराला होऊन फसकन श्वास शरीर सोडून देतं. जिथं विचार थांबलेले आहेत म्हणून श्वास कोंडले गेलेले आहेत, त्या ध्यानाच्या गोष्टीचा शरीराला काहीच देणं घेणं नाही. शरीराला आपली स्थिती टिकवायची असं करत असल्यामुळं श्वास सोडणं तर गरजेचं आहे शरीराला, म्हणून श्वास सोडण्याची प्रक्रिया होते. तुम्हाला प्राणवायूचीही गरज आहे शरीराला आणि जमा झालेला नको असलेला वायू टाकून देण्याचीही गरज आहे. आणि श्वास सोडत असताना विचार ही सुरू होतात, परत श्वास घेताना तीच अडचण निर्माण होते. कारण घाईघाईनी सोडले गेलेले श्वास आणि शरीराची आवश्यकता, त्यामुळे थोडा वेळ श्वासाची शरीराला गरज आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही श्वास घेत राहता तोपर्यंत तुमचं ध्यान चांगलं होत नाही. म्हणजे ध्यानाची ही स्थिती आणि शरीराला आवश्यक असणारी आदर्श स्थिती याच्यामध्ये अंतर आहे. आणि ते खरंच आहे, तसं अंतर असतंच. साधकाला श्वास ही अडचण वाटायला लागते, श्वासामुळे सगळा घोटाळा झाला असं वाटायला लागतं. पण तसं होणार नसतं. श्वास सुटणार असतो, परत घेतला जाणार असतो आणि शरीराला आवश्यक अशा स्थितीमध्ये योग्य पुरवठा होईपर्यंत, म्हणजे एक दोन तीन चार पाच मिनिटं तुमचं ध्यान परत डिस्टर्ब झालं असं तुम्हाला वाटत असतं, एका बाजूने शरीराला योग्य प्राणवायू दिला जात असतो, त्या दरम्यान विचार उठत राहतात आणि त्याच्यावर तुमचं नियंत्रण नसतं, विचाराचा त्रास होतो आहे असं तुम्हाला वाटत असतं. बरोबर आहे की नाही? असं ध्यानामध्ये घडतं. त्यांनी असं म्हटलंय की ते सुटताना ती स्थिती काही काळ तशीच राहते, म्हणजे निशब्द स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करता करताच श्वास सुटतो, पण नंतर शब्द सुरू होऊन परत विचार सुरू होतात. तुम्ही विचाराचे अणू श्वासामार्फत परत स्वीकारायला सुरुवात करता, तसं इंद्रियांनाही भरपूर प्राणवायू मिळाला की इंद्रियही काही प्रमाणात जागी होतात आणि इंद्रियजन्य विषयही सुरू होतो. पुन्हा ही सायकल सुरू होते. शब्द सुरू होताना सावधपणा सुटतो असे वाटते आणि जमवलेली स्थिती ढासळते. हा अनेक साधकांचा अनुभव आहे. त्यांनी असं म्हटलंय की हे श्वास कोंडणे कमी होऊन निशब्द स्थिती प्राप्त होण्यासाठी हे मात्र चुकीचं आहे. कारण निशब्द स्थिती प्राप्त होण्याचाच श्वासाच्या कोंडले जाण्याशी संबंध आहे. त्यांना असं वाटतं की गुरुकृपेनी निशब्द स्थिती तर कायम राहावी पण श्वास तर आपले कोंडले नाही जाऊ, तशी कोणतीही सोय नाही. ते असं म्हणतात श्वास कोंडणे कमी होऊन निशब्द स्थिती प्राप्त होण्याकरिता गुरुकृपेचे सहाय्य हवे असे वाटते. तशी ती स्थिती नाहीये. तुमच्या शरीराची आवश्यकता आणि ध्येयस्वरूप परमात्मा होण्याची तुमची मानसिकता याच्यातला हा संघर्ष आहे. आणि अटळच आहे की तुम्ही उत्तम ध्यान स्थिती मिळवली की श्वास कोंडले जाणार. आणि कोणत्या गुरुकृपेनी हे श्वास कोंडले तर जाता कामा नाहीत पण निस्तरंगता तुम्हाला हवी आहे असं होणार. म्हणून या मधल्या काळात बोध होणं गरजेचं आहे. निशब्दता किंवा निस्तरंगता एवढंच ध्येय नाहीये साधकाचं. क्षण ऐ क्षण एक अद्वयानंदानुभूती त्या विशिष्ट स्थितीमध्ये आपण परमात्म्याशी तदाकार आहोत अशी वृत्ती एखाद वेळ निर्माण होते आणि नाहीशी होते. आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं प्रत्यय येतो, रिअलायझेशन होतं. आणि हे जर झालं नाही तर हा निष्फळ प्रयोग. नुसत्या निस्तरंगता श्वास, निस्तरंगता श्वास ही अडचण याच्यामध्ये खोळंबून राहतो. म्हणून गुरुकृपा कुठं आवश्यक आहे तर गुरुकृपा या निस्तरंगतेमध्ये जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याला स्वरूपबोध होण्याच्या ठिकाणी गुरुकृपा आवश्यक आहे. श्वास कोंडले न जाता निस्तरंगता टिकण्यामध्ये गुरुकृपा नाहीये. नाहीये हे मी फार फ्लॅट विधान करतोय कारण जसं शब्दरचना आहे तसं उत्तर देतोय. म्हणून ही स्थिती क्षण क्षण अशी वाढत जेव्हा दीर्घ होते तेव्हा द्रष्ट्याला स्वरूपबोध होतो. द्रष्ट्याला आपण आत्मा असं लक्षात येतं, अविकार निश्चल अव्यक्त चैतन्य मात्र शांत स्वरूप हे आपलं स्वरूप आहे असं तिथं द्रष्ट्याला समजतं. श्वास सुटले तरी चालतील, परत खटपटीने श्वास घेतले जातील, परत ती स्थिती चक्राकार गतीने थोड्या वेळाने येईल. गुरुकृपा असं म्हटलेलं आहे ते एकापरीने खरं आहे. अशा रीतीने सोडले जाणारे जे श्वास असतात, नाईलाजाने श्वास सोडायला लागतो त्यावेळेला अतिविचार उठणार नाहीत आणि आपण विचाराच्या आवर्तात सापडणार नाही अशी दक्षता घेऊन परत युक्तीनी चिदाकाशामध्ये साक्षी राहून ध्यान जमवणं हे साधकांनी करणं गरजेचं आहे. आणि याच्याकरता गुरुकृपा सहाय्यभूत होते. गुरुकृपेनी हे जमायला सुरुवात होते. श्वासच कोंडले जाऊ नयेत याकरता काही उपाय नाहीये. पण श्वास सुटतात तर ठीक आहे, ते सुटत असताना विचाराच्या आवर्तात न सापडता परत एकदा ऊर्ध्वगामी होऊन ती स्थिती गाठावी हे गुरुकृपेनी जमतं. इथं गुरुकृपा खरंच सहाय्यभूत होते. मात्र गुरुकृपा काय हे समजलं पाहिजे. श्वासच कोंडू नयेत ही गुरुकृपा नाहीये, तर कोंडलेले श्वास सुटत असताना आत्मस्थितीचा बिघड न होता, ती बिघडून न जाता आपण तसे स्थिर राहावं, परत थोडा वेळ विचार चालू राहतील हे सहन करावं, परत कसोशीने साक्षी राहावं हे मात्र गुरुकृपेने हळूहळू जमत राहतं. कारण इथं स्वप्रयत्न आणला तर सगळं बिघडून जातं, पण स्वप्रयत्नाशिवाय शक्य नाही. पण गुरुकृपेने हा प्रयत्न साधतो आहे अशा भावनेने या अहंकारातून मुक्ती राहते, मी करतो या भावनेतून मुक्ती होते, अशा रीतीने मात्र गुरुकृपा इथं काम करते। हे कोंडले, हे श्वास कोंडणे कमी होऊन निशब्द स्थिती प्राप्त होण्यासाठी गुरुकृपेचे सहाय्य हवे, तर श्वास कोंडणं कधी कमी होणार नाही। जेव्हा अति तुम्ही निस्तरंग होता त्यातही अजून एक गोष्ट आहे, कुंभक ज्याला म्हटलं जातं ते श्वास रोधून धरण्याची स्थिती। प्राणायाम शिकवणाऱ्या आकड्यांवर देखील शिकवतात की घेतला तर किती, त्याच्या तुलनेने कोंडायचा किती आणि सोडायचा किती, पूरक, कुंभक आणि रेचक अशा पद्धतीने। तर हा मुद्दामून केलेला जो कुंभक आहे त्याच्या ऐवजी जेव्हा विचारच थांबतात तेव्हा सहज कुंभक होतो। आता मी जे वर्णन करतोय ते प्राणायामाच्या भाषेत सहज कुंभकाचं आहे। तिथं विचार थांबल्यामुळे श्वास थांबतो, किंवा विचाराकडे साक्षीत्वानी पाहणं हे श्वास थांबवल्याखेरीज करताच येत नाही, त्यामुळे तुम्ही कुंभक साधता। आणि जेव्हा तिथं समाधान मिळायला सुरुवात होते तेव्हा दीर्घकाळ विचार थांबलेला असतो, तुम्ही आत्मभावामध्ये असता आणि दीर्घकाळ श्वास सुटलेलाही नसतो। आणि माझ्या असं अनुभूतीचं आहे की अशी स्थिती पाच पाच मिनिटं, दहा दहा मिनिटं देखील चालते, मग त्यावेळेला मी श्वास घेतच नाही की काय। त्यावेळेला सूक्ष्म किंचित श्वास घेऊन थांबण्याची युक्ती गुरुकृपेनी समजते। किंचित अंतर पवन कार्यरत होतो, श्वास आवश्यक तेवढा घेतला जातो, जणू घेतला जात नाही असं त्या, कारण ध्यान करणाऱ्या त्या व्यक्तीला श्वासावर एकतर लक्ष नसतं, त्यामुळे बराच काळ आपण श्वास घेतला नाही असं त्याला वाटतं, पण तो किंचित श्वास शरीर धारणेला आवश्यक असा घेत असतो त्यालाही ते कळत नसतं। इतका किंचित श्वास घेऊन मधून अधून ही श्वास घेण्याची प्रक्रिया आणि थांबणं अधिक असं चालू असतं। अरे मगाशी गजर बंद केला नाही का, बरोबर। अशा वेळेला हे सहज घडत असल्यामुळं, म्हणजे आपल्या प्रयत्नांखेरीज घडत असल्यामुळं, आपला प्रयत्न आला की बिघडतं, पण जेव्हा सहज जमतं तेव्हा कसं जमलं, तर एकतर नैसर्गिक न्यायाने जमलं, पण गुरुकृपेने जमलं या भावनेने भक्ती निर्माण होते। आणि या प्रक्रियेच्याच अंतर्गत असल्यामुळं, ध्यानाचीही सुरुवातच सद्गुरूंनी करून दिलेली असल्यामुळं हे गुरुकृपेचंच काम आहे अशी साधकाची पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा असते। अशा तऱ्हेने हे गुरुकृपेनी जमतं। आणि हे ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांना जमलेलं आहे, ते जे वर्णन करतात ते सोपं साधं नाही, त्यांना हे जमलेलं आहे। आणि याच्यामध्ये असणारी जी किंचित अडचण आहे ती गुरुकृपेनी अशा प्रकारे एकदम श्वास सुटला न जाता श्वासही थोडासा सुटणं आणि किंचित घेतला जाणं हे इथून पुढे त्यांना जमेल, सद्गुरुकृपेनी जमेल। तसा विशेष प्रयत्नही नको करायला, ते आपलं आपण जमेल। आणि मग मात्र दीर्घकाळ आपण विचाररहित केवळ नाही, निशब्द नाही, तर निशब्दतेच्या पलीकडे असणाऱ्या परमात्मतत्वाशी तद्रूपता साधून राहतो, ते खरं समाधान आहे। निशब्द शांती हे एक समाधान आहेच, पण त्या ठिकाणी केवळ शब्दरहितता आहे आणि पाहणारा शिल्लक आहे। जेव्हा त्या पाहणाऱ्याला आपण शांत स्वरूप आहोत, आपण आनंद स्वरूप आहोत असा बोध होतो तेव्हा खरं साधतं। आणि तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, आपल्यापैकी प्रत्येक जण जाणार याच्यात मला काही शंका नाही। हरि हरि ये अमृता अभंग म्हण। गिरीश थोडंच राहिलं तर बोलायचं, अभंगानंतर एवढीच 5-7 वाक्य बोलायची, त्याच्याऐवजी मी जरा परत थोडं सांगितलं असतं। हरि हरि
श्री गोविंद अंतरी सन्निध राहे श्री गोविंद अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परिमति मंद पाहे जीना परिमति मंद पाहे जीना अंतरी सन्निध राहे श्री गोविंद अंतरी सन्निध राहे श्री गोविंद नाभीत कस्तुरी असता जवळी नाभीत कस्तुरी असता जवळी हिंद रानुमाळी मृग जैसा हिंद रानुमाळी मृग जैसा अंतरी सन्निध राहे श्री गोविंद अंतरी सन्निध राहे श्री गोविंद विषयांचा छंद घेवनी आवाया विषयांचा छंद घेवनी आवाया आनंद सेवाया धावतसे आनंद सेवाया धावतसे अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परिमति मंद पाहे चीना अंतरी सन्निध राहे श्री गोविंद स्वामी म्हणे मोहे झालासे आंधळा स्वामी म्हणे मोहे झालासे आंधळा स्वानंद सहळा भोगी जीना स्वानंद सहळा भोगी जीना स्वानंद सोहळा भोगी जीना अंतरी सन्निध राहे श्री गोविंद अंतरी सन्निध राहे श्री गोविंद। परीमति मंद पाहे जीना, परीमति मंद पाहे जीना, अंतरी सनीध राहे श्री गोविंद, राहे श्री गोविंद।
वाह, हरि हरि हरि। आपण थोडा वेळ नाम घेऊ। आपण ब्रह्मनाम ज्याला म्हणतात ओंकार, त्या ओंकाराचं नाम घेऊ आणि सगळे बरोबर घेऊ। अतिशय खालच्या आवाजामध्ये आपण ओंकाराचा उच्चार करणार आहोत, नाहीतर कधी कधी खूप जोरात ओंकार म्हणणारे लोक आहेत, साधनेकरता खूप खालच्या आवाजात ओंकार म्हटलेला चांगला, मोठ्यांदा किंवा जोरात किंवा ओरडून नव्हे। तसं दीर्घ म्हणण्याची ही प्रत्येकाची वेगळी प्रथा आहे, पण आयडेंटिकल असं म्हणू, भान ठेवा कधी थांबतोय तेव्हा तुम्ही थांबा, नाहीतर काही जण सवयीप्रमाणे दीर्घ म्हणतच राहतात, तसं नका करू। ओमच्या अखेरीला तुम्ही मकाराच्या उच्चाराबरोबर तुमची जीभ जर तुमच्या वरच्या जबड्याच्या मागच्या बाजूला फिरवली तर जबड्याचं हाड संपून पोकळ त्वचेचा पडदा लागतो, तिथून ऊर्ध्वगामी चिदाकाशामध्ये आपण जाऊन पोचतो आहोत, असं ओंकाराच्या अखेरीला अशी भावना ठेवा। माझ्याबरोबर सगळे आपण म्हणा, चिदाकाशात काही क्षण थांबून राहा, परमात्म्याशी एकरूपता साधून नारायण प्रभु राम राम नारायण हरि 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 बोला पुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि
श्री राम।